आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभेत राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ। त्यांनी माफी मागावी अशी गृहमंत्र्यांची मागणी, तर आपलं विधान हिंदूविषयी नसून भाजपाविषयी असल्याचं राहुल गांधी यांचं स्पष्टीकरण। 3 नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू। महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर। मानहानीच्या खटल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना 5 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा। आणि महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा 10 गडी राखून विजय। लोकसभेच्या आजच्या कामकाजात आभार प्रस्तावावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाषणात केलेल्या एका वक्तव्यावरून गदारोळ झाला। त्यांच्या विधानावर प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि लोकसभा सभापतींनी आक्षेप घेतला। राहुल गांधी हिंदू धर्मीयांना सरसकटपणे हिंसक म्हणत असल्याचं सांगत हे गंभीर असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले, तर गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली। सभापती ओम बिर्ला यांनी संसद सदस्यांनी सभागृहाचं पावित्र्य राखावं अशी टीका केली। नंतर राहुल गांधी यांनी आपलं विधान विशिष्ट समुदायासाठी नसून ते भाजपासाठी होतं असं स्पष्टीकरण दिलं। आभार प्रस्तावावरच्या चर्चेत भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी गेल्या काही वर्षात सरकारनं विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी माहिती दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं लोकहित आणि आर्थिक वाढीच्या दृष्टीनं कार्य केल्याचं ठाकूर यांनी म्हटलं। दरम्यान विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षेतील गोंधळ, अग्निवीर योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विषयांवरून प्रश्न उपस्थित केले। केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीनं आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली। विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेते या निदर्शनामध्ये सहभागी झाले होते। आम आदमी पक्षाच्या नेत्यांची तुरुंगातून सुटका करावी अशी मागणीही यावेळी विरोधकांनी केली। स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कायदा करण्यात येत असून विधिमंडळाच्या चालू अधिवेशनातच त्याचं विधेयक मांडण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली। राज्यातल्या निमशासकीय आणि अनुदानित संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय पुढच्या 3 महिन्याच्या आत घेतला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ घेता येईल। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत दंतवैद्यकीय उपचारही समाविष्ट करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी आज विधान परिषदेत केली। आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्तरावर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत मंत्रिमंडळानं एक सर्वसमावेशक धोरण ठरवलं असून चालू अधिवेशनात त्याबाबतचा निर्णय आणला जाईल अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली। महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर झालं। राहुल गांधी यांनी आज लोकसभेत केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी पक्षानं घोषणाबाजी आणि गदारोळ केला। गदारोळ सुरूच राहिल्यानं उपसभापतींनी सभागृहाचं कामकाज आधी 2 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं। भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे 3 नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू झाले। या 3 नव्या फौजदारी कायद्यांमुळे देशातली फौजदारी न्यायव्यवस्था अत्याधुनिक होईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे। त्यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत या कायद्यांविषयी माहिती दिली। पीडितांचे हक्क आणि जलद न्यायाची निश्चिती हे नवे कायदे करतील असं ते म्हणाले। या कायद्यामध्ये महिला आणि बालकांबाबतच्या गुन्ह्यांना प्राधान्य दिलं आहे। सामूहिक बलात्काराबद्दल 20 वर्ष तुरुंगवास आणि आजन्म कारावासाची शिक्षा, तर अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते अशी माहिती त्यांनी दिली। राज्यातल्या विधानपरिषदेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाने 5 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। यात पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे। या उमेदवारांच्या नावावर भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं शिक्कामोर्तब केलं आहे, तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्याचं काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन देत आहोत. 20 वर्षापूर्वी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीतल्या न्यायालयानं 5 महिन्यांचा कारावास ठोठावला आहे. दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी हा खटला दाखल केला होता. मेधा पाटकर यांनी आपल्याबद्दल प्रसिद्धीपत्रकाद्वारे अपमानजनक मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप करत सक्सेना यांनी 2001 साली गुजरातमधल्या अहमदाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा खटला 2002 मध्ये दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणी 25 मे रोजी नवी दिल्लीतल्या दक्षिण जिल्हा न्यायालयानं पाटकर यांना दोषी ठरवलं होतं. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं आज 10 गडी राखून विजय मिळवला. आज चौथ्या दिवशी आपल्या दुसऱ्या डावात आफ्रिकेनं सर्वबाद 373 धावा करून 36 धावांची आघाडी घेतली होती. भारतानं हे आव्हान एकही गडी न गमावता पूर्ण केलं. भारतानं पहिल्या डावात 603 धावांची सर्वोच्च धावसंख्या उभारत डाव घोषित केला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ 266 धावात आटोपला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेवर फॉलोअनची नामुष्की ओढावली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेनं लॉरा वोल्दार्थ हिच्या 122 आणि सुने लूस हिच्या 109 धावांच्या जोरावर 373 धावांचा टप्पा गाठला आणि 36 धावांची आघाडी घेतली. भारताच्या शफाली शहानं 24 आणि सतीश शुभा हिनं 13 धावा करत ही आघाडी लिलया पार करत विजय साकार केला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 4 मतदारसंघातल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या 3 मतदारसंघांची मतमोजणी नवी मुंबईत नेरूळ इथं सुरु आहे. त्यात मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी झाले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. रात्री 9च्या सुमाराला प्रथम पसंतीची मतं घोषित केली जातील असं सहाय्यक निवडणूक अधिकारी निलेश सगर यांनी सांगितलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त आज राज्यात कृषी दिन साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. जिल्हा मुख्यालयांमध्ये तसंच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येही दिवंगत नाईक यांना आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं नीटच्या फेरपरीक्षेचे निकाल आज जाहीर केले. 5 मे रोजी झालेल्या परीक्षेत ग्रेस गुण मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आली. 813 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. निकाल एनटीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आता लातूर पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. न्यायालयाच्या परवानगीनं लातूर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या जलील खान पठाण आणि संजय जाधव या आरोपींना आज सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं. या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी उद्या संपणार आहे, त्यामुळे त्यांना उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. भारतीय तेल कंपन्यांनी विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रति सिलेंडर 30 रुपयांनी कमी केले आहेत. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. नैऋत्य मान्सूननं राजस्थान, हरियाणा, चंदीगड आणि पंजाबचा काही भाग व्यापला असून येत्या 2-3 दिवसात राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागात मान्सून सक्रिय होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे असं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. जुलै महिन्यात देशाच्या बहुतांश भागात सरासरीहून जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लोकसभेत राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून गदारोळ. त्यांनी माफी मागावी अशी गृहमंत्र्यांची मागणी, तर आपलं विधान हिंदूविषयी नसून भाजपाविषयी असल्याचं राहुल गांधी यांचं स्पष्टीकरण. 3 नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर. मानहानीच्या खटल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना 5 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आणि महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा 10 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.